हेलो, आई एम अर्जुन फ्रॉम द इंडिया वन एटीएम ऑपरेशंस टीम। योर एटीएम आईडी इज 4512501। वी हैव एन इशू विद द एटीएम। गोइंग डाउन, आई एम हियर टू डिस्कस द एटीएम इशू, नॉट बजट टेम्पलेट्स। द एटीएम आईडी इज 4512501 and it's located in Modinagar, Ghaziabad. When can you go check on it? Please provide a day and time.
Tomorrow 2 PM.
The ATM ID is 4512501 and the issue is an RP supply issue. You've said tomorrow at 2 PM. I need to check if that time is within allowed hours. Since 2 p.m. is between 9 a.m. and 7 p.m., I can accept. Very good, sir. Noted that you'll check by tomorrow at 2 p.m. You will get a follow-up call. Thank you. Have a good day.
The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line.
ನೀವು ಮಾತನಾಡುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯು ನಿಮ್ಮ ಕರೆಯನ್ನು ಹೋಲ್ಡ್ ನಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಲೈನ್ ನಲ್ಲಿಯೇ ಇರಿ.
आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line.
ನೀವು ಮಾತನಾಡುತ್ತಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಯು ನಿಮ್ಮ ಕರೆಯನ್ನು ಹೋಲ್ಡ್ ನಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಲೈನ್ ನಲ್ಲಿಯೇ ಇರಿ.
आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. द पर्सन यू आर स्पीकिंग